बापची माझ्या ह्या शेतात राबती सध्या राजा चिरजोडी त्यांच्या कष्टामुळे आहे उभ्या संसारात गोडी त्यांच्या कष्टामुळे आहे उभ्या संसारात गोडी माझ्या राजाचा रुबाब जसा राजाचा कुमार त्याच्या वशिंडात भासे शिवपिंडीचा कुमार माझ्या राजाचा रुबाब जसा राजाचा कुमार त्यांच्या वशिंडात भासे शिवपिंडीचा कुमार माझ्या या शेतात राबती सजा राजा चिरजोडी त्यांच्या कष्टामुळे आहे उभ्या संसारात गोडी त्यांच्या कष्टामुळे आहे उभ्या संसारात गोडी सर्जा राजाने राबता येती सोन्याचे दिवस बैल पोळ्याला करी इथ सर्जा राजाची ती हौस सर्जा राजाने राबता येती सोन्याचे दिवस बैल पोळ्याला करी इथ सर्जा राजाची ती हौस माझ्या या शेतात राबती सर्जा राजा चिरजोडी त्यांच्या कष्टामुळे आहे उभ्या संसारात गोडी त्यांच्या कष्टामुळे आहे उभ्या संसारात गोडी शेती घामाने भिजते बैल संगे मालकाची बैल पोळ्यासाठी ठणी झुल पांगरतो मखमलाची शेती घामाने भिजते बैल संगे मालकाची बैल पोळ्यासाठी ठणी झुल पांगरतो मखमलाची माझ्या या शेतात राबती सर्जा राजा चिरजोडी त्यांच्या कष्टामुळे आहे उभ्या संसारात गोडी त्यांच्या कष्टामुळे आहे उभ्या संसारात गोडी